युवकांचे प्रेरणास्थान माननीय अभिषेक दादा पाटील.
अभिषेक दादा हो आमचा सर्वांचा.